सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर माधुरी आपके साथ है ऑन मॉर्निंग नंबर वन. अ वेरी वेरी गुड मॉर्निंग. और आज मेरे साथ मॉर्निंग नंबर वन पर है लातूर से अमोल स्वामी जी, जो मतलब भैया डांस इंस्ट्रक्टर है और जो लातूर का कोविड सेंटर है वहां पर ये बेहतरीन तरीके से जो है धिन था. हाँ जी, ये जो डांस बड़ा वायरल हुआ था वीडियो, तो वो सिखा रहे हैं कोरोना पेशेंट्स को. चलिए सुनते हैं क्या बातें हुई हमारी.
हेलो मैम.
हाय, गुड मॉर्निंग अमोल जी.
गुड मॉर्निंग,
कैसे हैं आप?
मस्त, एकदम बढ़िया.
ओके, सो सुपर एनर्जेटिक मॉर्निंग हो गई आपकी.
या
ओके, सो डांस टीचर है तो काफी जल्दी उठना हो जाता होगा, राइट?
हाँ, सुबह 6 बजे का बैच रहता है.
ओके, सुपर सुपर यार. सो सबसे पहले तो जन्माष्टमी की हार्दिक शुभकामनाएं.
या थैंक यू, सेम टू मैम.
अच्छा, मुझे ये बताइए कि आप जो कोविड सेंटर में लातूर में डांस थेरेपी से यू नो कोविड पेशेंट्स को डांस सिखा रहे थे, सो हाउ दैट आइडिया केम? मतलब
तो जब से हम न्यूज़ देख रहे हैं, पेपर में आ रहा है सबका जगह पे कि पुलिस प्रशासन या डॉक्टर या सफाई कर्मचारी जो भी है वो अपना काम काफी अच्छे से कर रहा है, और मुझे काम पे तो लगता था कि यार मैं कुछ हेल्प कर सकता हूँ क्या, इनके लिए कुछ मैं मदद कर सकता हूँ क्या.
ओह यस यस यस.
तो मेरे माइंड में ऐसे चल रहा था. पर हमारे जो कलेक्टर सर है जी, श्रीकांत सर
जी,
कितने अतिशय उत्साही यानी कला प्रेमी.
यस ओके.
हाँ, आणि आता कोणतं क्षेत्र नाहीये कि ज्याच्यामध्ये त्यांनी छाप सोडली नाहीये. तर मला कॉल आला की कोविड पेशंट जे आहेत त्यांच्यासाठी आपल्याला डान्स आणि झुंबा थेरपी करायची आहे. आणि माझ्या माइंड मध्ये चालू होत की आपण काही मदत करू शकतो का, आणि सरांनी तो संकल्पना मांडली आणि त्यासाठी मी तयार झालो. पण ही संकल्पना माझ्याकडे जेव्हा आली, ही संकल्पना नसून माझ्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी होती. आणि मी त्याची चांगली संधी घेतली आणि माझ्याकडून चांगलं काम झालं. मी हे संकल्पनाचं श्रेय आहे ते आमचे कलेक्टर लातूरचे जी श्रीकांत सर यांचीच आयडिया
आहे. क्या बात आहे, सुपर. तर किती वर्षापासून तुम्ही हे जे डान्स थेरपी आहे त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहात, म्हणजे किती वर्षापासून तुम्ही डान्स शिकवतात?
मी 18 वर्षापासून लातूरमध्ये डान्स शिकवतो.
अमोल से और बातें करेंगे, लेकिन फिलहाल जो सुपर हिट गाने जो है वो आ रहे हैं आपके लिए. बजाते रहो इंस्टा ट्विटर फेसबुक पर, मैं आपको मिल जाऊंगी. बाय द नेम आरजे माधुरी 93.5. वेरी गुड मॉर्निंग.